पुंजी प्रादेशिक खबरा दागा वरवी मोनाली प्रभु तुमका राष्ट्रीय खबर देता। मुखेल खबरो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल पुण्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवी 3 परमरुद्र सुपर कम्प्युटर्स राष्ट्राक समर्पित केले। केंद्र सरकारान परिवर्तनीय म्हारगाय भत्त्यान सुधारणा करून किमान वेतन दरान वाढ करपाची घोषणा केल्या। नवे दर 1 ऑक्टोबर सावन लागू जातले। नागरिकांचे आधार आणि पॅन तपशील उघड करपी वेबसायटींचेर सरकारान बंदी घाल्या। संसारभर आज संसारीक पर्यटन दीस मनयतात। भारत आणि बांगलादेश मजगती दुसरो आणि निमाणो कसलापी क्रिकेट खेळ आयच्यान कानपुरात सुरू जातलो। आता पुराय खबरो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल पुण्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवी 3 परमरुद्र सुपर कम्प्युटर्स राष्ट्राक समर्पित केले। सुमार 130 कोटी रुपया मोलाचे हे 3 सुपर कम्प्युटर्स नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशना अंतर्गत स्वदेशी पद्धतीन विकसित केल्यात आणि पुणे दिल्ली कोलकाता हांगा तैनात केल्यात। मोदी हांणी हवामान आणि हवामान संशोधना खातीर तयार केल्ली हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग एचपीसी प्रणालीचे उक्तावण केले। परमरुद्र सुपर कम्प्युटर्स आणि एचपीसी प्रणाली बरोबर भारत संगणकाच्या मळार आत्मनिर्भरताय आणि विज्ञान आणि तंत्रगिज्ञानातल्या नवनिर्माणाक चालना दिवपाचे दिकेन महत्वाची पावलां उभारता असे प्रधानमंत्र्यांनी यावेळार उलयतना सांगले। विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधनाक प्राधान्य दिवन 21व्या शतकात भारत कसो फुडें वता हे हाचे वरवीं दिसून येता असे तांणी म्हळे। भारत स्वतःची सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करता जी संसारीक पुरवण साखळीचो महत्वाचो भाग जातली असे प्रधानमंत्र्यांनी सांगले। शास्त्रीय संशोधनातल्या तंत्रगिज्ञानाच्या मळार आत्मनिर्भर जावप हे देशाचे सपन असे तांणी म्हळे। तंत्रगिज्ञानाच्या आधारान संसार आणि मनीसजातीक सशक्त करपाक भारत कटिबद्ध असा आणि हे खातीर डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया सारखे उपक्रम आणि गगनयान सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केल्यात असे मोदी हांणी स्पष्ट केले। केंद्र सरकारान परिवर्तनीय मार्गाय भत्त्यान व्हिडीएन सुधारणा करून किमान वेतन दरान वाढ करपाची घोषणा केल्या। नव्या पगाराचे दर 1 ऑक्टोबर सावन लागू जातले। सुधारित पगार कामगारांक खास करून असंघटीत क्षेत्रांतल्या कामगारांक मदत करपाच्या उद्देशान आसा। किमान वेतन दराचे कौशल्य स्तरांच्या आधारे वर्गीकरण केला ते असे आसा अकुशल अर्धकुशल कुशल आणि सर्वाधिक कुशल तसेच भौगोलिक क्षेत्राप्रमाण ए बी आणि सी। सुधारणा उपरांत अकुशल कामा खातीर बांधकाम झाडूकाम साफसफाई माल चढप आणि देवप या क्षेत्रांतल्या कामगारां खातीर ए श्रेणीन किमान वेतन दर दिसाक 783 रुपया आसतले। अर्धकुशल कामगारांक दिसाक किमान पगार 868 रुपया आणि कुशळ कारकुनी आणि बिना शस्त्र चौकीदार किंवा पहारेकरी खातीर किमान पगार दिसाक 954 रुपया आसतलो। अत्यंत कुशळ कामगार आणि शस्त्रास्त्र बाळगुपी चौकीदार किंवा पहारेकऱ्या खातीर सुधारित पगार दिसाक 1035 रुपया आसतलो। नागरिकांचे आधार आणि पॅन तपशील उघड करपी वेबसायटींचेर सरकारान बंदी घाल्या। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान नागरिकांचो आधार आणि पॅन कार्डाचो तपशील सहित संवेदनशील वैयक्तिक वळख करपासारखी माहिती उक्ती करपी काय संकेतथळां वळखल्यात। भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पंगडान कथित संकेतथळाचेर काय सुरक्षा त्रुटी दाखयल्यात। भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान राज्यांक आणि केंद्रशासित प्रदेशांक मंकीपॉक्स दुयेंसाविशी लोकांमदी जागृताय निर्माण करपाखातीर योग्य उपक्रम हातात घेवपाक सांगला। मंत्रालयान राज्यांक धोरणात्मक पाळत दवरपाची विनंती केल्या तशेंच चाचणी खातीर कार्यान्वीत केल्ल्या प्रयोगशाळांची वळेरी दिल्या। संसारभर आज संसारीक पर्यटन दीस मनयतात। लोकांक एकामेकाकडे जोडून दवरपाक आणि अर्थव्यवस्था घटमूट करपाक पर्यटनाची भूमिका अधोरेखित करपाच्या हेतान दर वर्सा 26 सप्टेंबराक हो दीस मनयतात। या वर्षाचो विषय असा पर्यटन आणि शांतताय। फुडल्या पिळग्या खातीर शाश्वत न्यायसंगत पर्यटनाक चालना दिवप हो दीस मनोवपाचो हेतू असा। पर्यटन मंत्रालय आज नवी दिल्लीन संवसारीक पर्यटन दीस 2024 मनयतले. ह्या कार्यावळीत उदरगत आनी संवसारीक समरसताय वाडोवपाक पर्यटनाची म्हत्वाची भूमिका अधोरेखित करतले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड ह्या कार्यावळीत उलोवप करतले. ह्या निमतान मंत्रालय उत्कृष्ट पर्यटन गांव पुरस्कार विजेत्यांची घोषणा करतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात. राष्ट्रीय तपास एजन्सी एनआयएन आसामातल्या जायत्या सुवातांनी सुधारित स्फोटकां दवरिल्ल्या संबंधित युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम म्हणजे उल्फा आय प्रकरणांतलो एक मुखेल आरोपी गौतम बरुआक अटक केल्या. आरोपी बरुआचेर आसामातल्या वेगवेगळ्या वाठारांनी स्फोटक प्लांट केल्ल्याचो आरोप आसा अशें एजन्सीन आपल्या निवेदनांत म्हळां. बेंगलोरच्या उपनगरांतल्या वाठारांतल्यान आरोपीक अटक केल्या जंय तो लिपून आशिल्लो. अन्न आनी भौशीक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सांगले देशान आतां मेरेनचे सगळ्यांत चड इथेनॉल उत्पादन जाला. सुमार 250 इथेनॉल डिस्टिलरींतल्यान 1633 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन जाला. नवी दिल्लीन 2 दिसांच्या इंडिया शुगर अँड बायो एनर्जी परिषदेचे उक्तावण करतना मंत्री उलयताले. सरकारान 2030 वर्सा खातीर 5% बायोडिझल मोख थारायल्या अशें तांणी ह्या वेळार सांगले. E20 कार्यावळी खाला 2G आनी 3G प्लांट स्थापन करतात असो उल्लेख तांणी केलो. ह्या वर्साच्या निमाणे मेरेन 20% इथेनॉल मिश्रण साध्य करपाचो हेतू आसा अशें तांणी म्हळे. मुंबईच्या माझगाव मेट्रोपॉलिटन न्यायालयान शिवसेना UBT खासदार संजय राऊत हांकां भाजप फुडारी आनी आदले खासदार किरीट सोमय्या आनी तांची घरकान मेधा सोमय्या हांची मानहानी केल्ल्या प्रकरणात दोशी थारावन 15 दिसांची बंदखणीची ख्यास्त फरमायल्या. तशेंच कागाळ करपी मेधा सोमय्या हांकां 25,000 रुपया लुकसान भरपाय दिवपाचो आदेश न्यायालयान राऊत हांकां दिला. मेहता हांणी 2022 वर्सा संजय राऊत हांचे आड कागाळ केल्ली. मुंबय लागसारच्या मीरा भयंदर वाठारांत शौचालय बांदपाच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यान किरीट सोमय्या हांचो आसपाव आशिल्ल्याचो आरोप राऊत हांणी केल्लो. 2070 मेरेन शुन्य कार्बन उत्सर्जन साध्य करपाचे सरकाराचे धोरण आसा अशें महाराष्ट्राचे उपमुखेलमंत्री आनी उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस हांणी सांगलां. 2030 मेरेन 50% नवीकरणीय उर्जा निर्मितीच्या दिकेन म्हत्वाचे पावल उबारला. 47,500 कोटी रुपया मोलाचे समजिकायेचे कबलाती केल्या. 18,828 नोकऱ्यो निर्माण जावपाची अपेक्षा आसा. हरित उर्जा क्षेत्रांतल्या 4 कंपन्यांबरोबर MOU जाले उपरांत ते मुंबईत उलयताले. भारत आनी बांगलादेश पंगडा मदीं दुसरो आनी निमाणो कसलोपी क्रिकेट खेळ आयच्यान सुरू जातलो. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमांत हो खेळ जातलो. पहिल्या खेळांत भारतान बांगलादेश पंगडाक 280 धावण्यांनी हारोवन ह्या खेळा माळेंत 1-0 अशी आघाडी घेतल्या. बांगलादेशा आडच्या 2 खेळांच्या कसलोपी क्रिकेट खेळा माळेंत 2-8-0 अशी जैत मेळोवपा खातीर भारत यत्न करतलो. बुडापेस्टांत जाल्ल्या 45व्या फिडे बुद्धीबळ ऑलिंपियाडान 2 भांगरा पदकां जिखपी भारतीय बुद्धीबळ पंगडाचो काल नवी दिल्लीन केंद्रीय खेळा आनी युवा वेव्हार मंत्री मनसुख मांडविया हांणी भोवमान केलो. तशेंच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे हांणी बुद्धीबळ पंगडाचो भोवमान केलो. खेळगड्यांकडे संवाद साधतना मांडविया हांणी बुद्धीबळाकडे भारताचो सखोल संबंध अधोरेखित केलो. ह्या खेळाची सुरवात भारतान जाली आनी हो देशाच्या सांस्कृतीक आनी बौद्धीक वारशाचो अविभाज्य भाग आसा अशें तांणी ह्या वेळार म्हळें. खेळगड्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची तांणी तोखणाय केली आनी तांणी देशाक फक्त अभिमान न्हय तर भारताच्या पारंपारीक दायजाचोय भोवमान केला अशें तांणी म्हळें. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल पुण्यांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं 3 परमरुद्र सुपरकम्प्युटर्स राष्ट्राक समर्पित केले. केंद्र सरकारान परिवर्तनीय मार्गाय भत्त्यान सुदारणा करून किमान वेतन दरान वाढ करपाची घोषणा केल्या. नवे दर 1 अक्टोबरसावन लागू जातले. नागरिकांचे आधार आनी पॅन तपशील उघड करपी वेबसायटींचेर सरकारान बंदी घाल्या. संवसारभर आज संवसारीक पर्यटन दीस मनयतात. भारत आनी बांगलादेश मजगती दुसरो आनी निमाणो कसलोपी क्रिकेट खेळ आयच्यान कानपुरांत सुरू जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.